चैप्टर 5 पाठ 5 एक्सरसाइज 9 स्वाध्याय 9 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया. अगं केतकी, किती मोठ्यानं वाचतेस, जरा हळू वाच की.
हळूच वाचतीये रे, अजून किती हळू वाचू. एवढा त्रास होत असेल तर तुझ्या खोलीत जा.
तिथे आई वीणा वाजवतीये.
अरे मग आई बाबांच्या खोलीत जा.
अगं बाबा बोलतायत फोनवर, कॉन्फरन्स कॉल चालू आहे.
मग तो तुझा जानी दोस्त केदार, त्याच्याकडे जा ना, एकत्र अभ्यास करा.
तो परीक्षा देत नाहीये.
अरे बापरे, का?
ते नाही माहीत. तो परीक्षा देत नाहीये पण मी देतोय. मला अभ्यास करायचा आहे पण शांतताच नाहीये घरात. तुम्ही सगळे आपापली कामं करताय, माझा कोणीच विचार करत नाहीये.